मत्तय अध्याय 2. हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलहेमात येशू जन्मल्यानंतर पहा पूर्वेकडून मागे लोक यरुशलेमास येऊन विचारू लागले की
यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे,
कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहो.
हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरुशलेम ही घाबरली आणि त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री या जमवून विचारले की
ख्रिस्ताचा जन्म कोठे व्हावा.
ते त्याला म्हणाले
यहुदियातील बेथलहेमात, कारण संदेश त्याच्या द्वारे असे लिहिले आहे, हे बेथलहेमा यहुदाच्या प्रांता, तू यहुदाच्या सर्व सरदारांमध्ये कनिष्ठ आहेस असे मुळीच नाही, कारण माझ्या इस्रायल लोकास पाळील असा सरदार तुझ्यातून निघेल.
तेव्हा हेरोदाने मागी लोकास गुप्तपणे बोलावून त्यापासून तारा दिसत असल्याचा काळ नीट विचारून घेतला आणि त्यास बेथलहेमास पाठविताना म्हटले
तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने शोध करा व शोध लागल्यावर मला कळवा, म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.
राजाचे हे बोलणे ऐकून ते निघाले आणि पहा जो तारा त्यांनी पूर्व दिशेस पाहिला होता तो जेथे बाळक होता त्या जागेच्या वर जाऊन थांबेपर्यंत त्यांच्या पुढे चालला. तो तारा पाहून त्यास अतिशय आनंद झाला. घरात जाऊन त्यांनी बाळकास त्याची आई मरिया इच्या जवळ पाहिले, पाया पडून त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्यांच्या थैल्या सोडून सोने ऊद व गंधरस ही दाने त्याला अर्पिली. मग हेरोदाकडे परत जाऊ नये अशी त्या स्वप्नात सूचना झाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने स्वदेशास गेले. ते गेल्यावर पहा प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला
उठ, बाळक व त्याची आई यास घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला तेथून जाण्यास सांगेन, तोपर्यंत तेथे ऐस, कारण बाळकाचा घात करावयास हेरोद त्याचा शोध करणार आहे.
मग तो उठून बाळक व त्याची आई यास रात्री घेऊन मिसर देशात निघून गेला आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तेथे राहिला. मी आपल्या पुत्राला मिसर देशातून बोलाविले आहे असे जे प्रभूने संदेशाच्या द्वारे सांगितले
होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.
तेव्हा मागी लोकांनी आपणाला फसविले हे पाहून हेरोद अतिशय रागावला आणि जो काळ त्याने मागी लोकांपासून नीट विचारून घेतला होता त्या काळाप्रमाणे
त्याने बेथलहेमात व त्याच्या सर्व सीमात जे 2 वर्षाचे व त्याहून कमी वयाचे बालक होते
त्या सर्वास माणसे पाठवून त्याचकडून जीवे मारविले. रामा येथे रडणे व मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला.
राहेल आपल्या मुलाकरता रडत आहे आणि ती नाही म्हणून ती सांत्वन पावेन असे जे इर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते त्या समय पूर्ण झाले.
पुढे हेरोद मरण पावल्यावर पहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला
उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्रायलाच्या देशात जा, कारण बाळकाचा जीव खायवास जे पाहत होते ते मिले आहेत.
तेव्हा तो उठून बाळक व त्याची आई यास घेऊन इस्रायलाच्या देशात आला. परंतु आर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे हे ऐकून तो तेथे जाण्यास भ्याला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालील प्रांतात निघून गेला व नासरेत नावाच्या गावी जाऊन राहिला, यासाठी की हे जे संदेष्ट्यांच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
त्याला नासोरे म्हणतील